तर दिलीप राजाची कथा आपण ऐकत आहोत आणि दिलीप राजाला तो गुहेतला सिंह असं म्हणाला की मला भगवान शंकरांनी सिंहाचं रूप अशासाठी दिलेलं आहे की या देवदारू वृक्षाचं मी वन्य हत्तींपासून रक्षण करावं, त्यामुळे मी या ठिकाणी वावरतो आहे आणि आता माझी भुकेची वेळ झालेली आहे आणि जणू काही भगवंताच्या इच्छेनेच माझ्यापुढे हे भक्ष्य आलेलं आहे आणि मी आता हे भक्ष्य खाऊन ही गाय खाऊन माझी भूक शांत करणार आहे, तेव्हा तू बाजूला हो, मला या गाईला खाऊ दे आणि माझं काम करू दे. तेव्हा तो राजा त्याला असं म्हणाला की अरे तुझं म्हणणं बरोबर आहे, तुझी भुकेची वेळ झालेली आहे, तुला खायचं आहे, पण मलाही माझ्या या गाईचं रक्षण करायचं आहे, तू काहीतरी दुसरं भक्ष्य खा आणि या गाईला सोडून दे. त्याच्यावर तो सिंह म्हणाला अरे असं कसं शक्य आहे, माझ्यासमोर हा घास आहे आणि मला तर प्रचंड भूक लागलेली आहे, मला आता क्षणभरही राहत नाही, मी ही गाय खाणार. तेव्हा तो राजा म्हणाला की अरे मला ह्या गाईची सेवा करायची आहे आणि त्यामुळे मला ही गाय वाचवायचीच आहे काही झालं तरी, तेव्हा तू ही गाय खाऊ नकोस. त्याच्यावर तो सिंह म्हणाला की हे पा, मला तर ह्या गाईला खाणं भागच आहे आणि मी ही गाय खाणारच. तुला फार तर तू वशिष्ठ ऋषींना दुसऱ्या, तुझ्याजवळ तू एवढा मोठा राजा आहेस, तुझ्याजवळ कोट्यावधी गाई आहेत, त्या गाईंपैकी तू गाई वशिष्ठ मुनींना दे आणि त्यांचा राग शांत कर, पण ही गाय मला तू सोडून दे. तेव्हा तो राजा म्हणाला की असं पहा, आता आपला इतका वेळ संवाद झालेला आहे, मी काही तुला गोष्टी सांगितल्या आहेत, तू मला गोष्टी काही सांगितल्या आहेत, आता आपण ह्या संवादामुळे एकमेकाचे मित्र झालेले आहोत, तेव्हा आता तू माझं म्हणणं ऐक. तुला भूक लागली आहे ना, ठीक आहे, तुला तर खाल्लं पाहिजे आणि मला या गाईचं रक्षण केलं पाहिजे, तेव्हा मग तू आता असं कर की माझं शरीर घे, मला खा आणि या गाईला सोडून दे. तेव्हा तो सिंह म्हणाला की अरे तू मूर्ख वाटतोयस मला, तुझं एवढं नवीन रूप, तुझं एवढं नवीन वय, एवढं सुंदर रूप, एवढं पृथ्वीचं एकातपत्र राज्य तुझ्याकडे आहे, चक्रवर्तीपणाचं राज्य तुझ्याकडे आहे आणि छोट्या या गाईसाठी तू मोठं काही नुकसान स्वतःचं करून घेतोयस, मला तर तू मूर्ख वाटतोयस. तेव्हा राजा म्हणाला असं नाही, मला यातून काहीतरी मार्ग काढला पाहिजे, आता आपण दोघं मित्र झालेलो आहोत, तर तू आता माझं ऐक आणि माझं शरीर घे आणि गाईला सोडून दे. तेव्हा मग तो सिंह म्हणाला ठीक आहे. मग त्या राजाचा जो भात्यापाशी हात अडकला होता तो हात मोकळा झाला आणि राजा असं चालत गेला आणि सिंहापुढे जाऊन नतमस्तक होऊन बसला की तू आता माझं हे शरीर घे आणि स्वतःची भूक शांत कर. त्याबरोबर राजाला असं वाटलं की आता सिंह आपल्यावर तुटून पडणार, आपल्याला खाऊन टाकणार, पण तेवढ्यामध्ये एक चमत्कार झाला, सिंह नाहीसा झाला आणि राजाच्या शरीरावर विद्याधरांनी केलेली पुष्पवृष्टी पडली आणि राजाला एकदम कळेना की काय झालं. त्यांनी पाहिलं तर ती नंदिनी कामधेनू तिथे उभी होती आणि ती राजाला म्हणाली की हे राजन, अरे मला तर वशिष्ठ ऋषींच्या कृपेमुळे माझ्यावर कोणीही काहीही आक्रमण करू शकत नाही, कुठलाही प्राणी मात्र किंवा कोणीही मला माझ्या केसालाही धक्का लावू शकत नाही, तेव्हा मी तुझी परीक्षा घेतली आणि त्या परीक्षेमध्ये तू पास झालास, माझ्या मायेने मी हा सिंह निर्माण केला होता तुझी परीक्षा घेण्यासाठी, आता वरम ब्रूही, वर माग. तेव्हा राजा म्हणाला की त्यांनी तिला नमस्कार केला आणि म्हणाला की मला संतती नाही आहे, तेव्हा तू माझ्या ठिकाणी संतती होईल असं कर. तेव्हा ती गाय म्हणाली की तू असं कर की माझं दोहन कर, माझं दूध काढ आणि ते दूध प्राशन कर, म्हणजे तुला संतती होईल. तेव्हा राजा म्हणाला की ठीक आहे, मी आधी तुझ्या वासरांची भूक तुझ्या दुधाने शांत करतो, नंतर उरलेलं दूध आहे ते त्याच्यापैकी काही भाग वशिष्ठ मुनींच्या यज्ञासाठी काढून ठेवतो आणि जे उरलेलं दूध आहे ते मी प्राशन करीन. राजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर ती नंदिनी गाय अधिकच प्रसन्न झाली आणि राजाला म्हणाली की हे राजन, माझ्या या दुधामुळे तुझ्या ठिकाणी दिगंत कीर्तीचा असा पुत्र जन्माला येईल आणि त्याच्यामुळे तू धन्य होशील. अशा प्रकारचा आशीर्वाद त्या नंदिनी गायीनी राजाला दिला. मग त्या नंदिनीला घेऊन राजा वशिष्ठ ऋषींच्या आश्रमामध्ये आला. त्यांनी वशिष्ठ ऋषींना सर्व सांगितलं आणि त्यांना आणि अरुंधती वशिष्ठ ऋषींची पत्नी त्या दोघांनाही त्यांनी आणि सुदक्षिणींनी नमस्कार केला. पुन्हा त्या गायीला नमस्कार केला. तिचं दूध काढून त्याचा भाग तिच्या वासरासाठी आणि वशिष्ठ मुनींच्या होमासाठी ठेवून उरलेलं दूध त्यांनी प्राशन केलं. आणि मग तो आणि सुदक्षिणा आपल्या अयोध्येमध्ये आपल्या राज्यामध्ये परत आले. त्यानंतर कालांतराने सुदक्षिणेला गर्भ राहिला आणि पुढे तिला पुत्र झाला. त्या पुत्राचं नाव दिलीप राजांनी रघु असं ठेवलं. त्या रघु असं नाव का ठेवलं त्याचं वर्णन महाकवी कालिदासांनी रघुवंशामध्ये केलेलं आहे की श्रुतस्य या या दैमंत मृभकस तथा परेशाम युधिचेती पार्थिवहा अवेक्ष धातोर गमनार्थमर्थवित चकार नामनार घुमात्मसंभवम. म्हणजे हा मुलगा राजाची अशी अपेक्षा होती आणि खात्री होती की हा मुलगा ज्ञानाच्या पलीकडे जाईल, म्हणजे सर्व ज्ञान आत्मसात करेल. आपण म्हणतो पारंगत. पारंगत म्हणजे टोकाला गेलेल्या, विद्येच्या टोकाला जाईल, विद्या सर्व आत्मसात करेल. तथा परेशाम युधिचेती पार्थिवा, युद्धामध्ये तो शत्रूंना मागे टाकून शत्रूंमधून तो शत्रूंच्या पलीकडे जाईल, म्हणजे शत्रूंना नामोहरम करेल. अवेक्ष धातोर गमनार्थ मर्थवित लघ लघयती, म्हणजे जातो पुढे जातो. आणि लघयती त्याच्यावरनं रघु, आणि म्हणून त्यांनी नाव रघु असं ठेवलं. अवेक्ष धातोर गमनार्थ मर्थवित चकार नामना रघुमात्मसंभव, म्हणून त्यांनी आपल्या मुलाचं नाव रघु असं ठेवलं. हा रघु पुढे अतिशय पराक्रमी झाला आणि त्यांनी दिगंत यश संपादन केलं. त्याच्यामुळे यापुढे हा जो इक्ष्वाकू वंश होता त्याचं नाव रघुवंश असं पडलं. आणि पुढे दशरथ राम असे अनेक पराक्रमी राजे या रघुवंशामध्ये झाले, अशी या रघुची जन्मकथा आहे. नमस्कार, धन्यवाद.